अरे होळी झाली, रंगपंचमी झाली रे, आता कुठे रंग खेळताय तुम्ही? सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैक आपके साथ है, और जिसने कहा है ना कि लालच बुरी बला है, वो एक्झॅक्टली सही कहा है. आता ते कुणी म्हणलंय का म्हणलंय हे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. कुणी म्हणलंय माहीत नसेल तरी सुद्धा ते का म्हटलंय हे आपल्याला माहिती आहे, आणि त्याचा प्रत्यय सुद्धा आपल्याला आलाय. मी तुम्हाला विचारलं होतं ना की लालचे पायी तुमच्यासोबत कधी काही असं वाईट झालंय का, नुकसान झालंय का? आता अरबाजशी माझं बोलणं झालंय.
लालच मे हा मोबाईल की वजह से हुआ था. एक बार
क्या हुआ था,
एक दोस्त मोबाइल बेच रहा था मुझे. वो कह रहा था कि मैंने तो न्यू ही लिया है वो, लेकिन चोरी का मोबाइल था वो. मैंने मोबाइल सस्ता मिल रहा बोलकर ले लिया. अरे वाह, अच्छा मोबाइल मिल रहा, सस्ता है, ऐसा बोल के ले लिया. फिर बाद में पुलिस आ गई थी एक बार, इसलिए थोड़ा पछतावा हो गया कि वो चोरी का मोबाइल था. लेकिन अच्छा, दोस्त ने तो हमें अच्छा ठीक ठाक मोबाइल है ऐसा बोल के भेज दिए थे, इसलिए
दोस्त ने फंसाया था तुमको.
हाँ वो तो है.
फिर बाद में क्या हुआ, पुलिस ने सजा दी या फिर छोड़ दिया?
नहीं छोड़ दिया, क्योंकि वो दोस्त गुनेगार था ना, हमें तो पता था
राइट
कि मोबाइल है ना उसने दिया है बोल के हमने बोले थे.
एक्झॅक्टली या बाबतीत खूप जणांसोबत अशी फसवेगिरी झाली आहे बरं का. म्हणजे ऑनलाईन सेल वगैरे असतात ना, तेव्हा सुद्धा अगदी हाफ प्राईजमध्ये मोठ्या मोठ्या ब्रँड्सचे फोन असतात, आणि आपण कसं कमी किमतीत मिळत आहे ज्याला घेऊन टाका, नंतर कुठे मिळणार आहे कमी किमतीत असा विचार करतो, घेऊन टाकतो, आणि मग नंतर त्याच्यामध्ये साबण किंवा दगड वगैरे पॅक होऊन येतो. आता त्याच्यावरती पुढे काहीच ॲक्शनसुद्धा घेतली जात नाही, लालचे पायी बऱ्याच वेळा नुकसानसुद्धा होतं. तुमच्यासोबत असं कधी काही झालं आहे का सांगा, पटकन डायल करा 9607007935. स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.